प्रत्येक क्षेत्रासाठी गणेशाचं रूप आगळं. नटवर, नटनागर, स्वरेश्वर, लयभास्कर आदी रूपात प्रकट होणारा गणपती सर्व कलाक्षेत्रात पूजनीय आहे.
शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा, हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा.
हे शिवशंकर
प्रसन्न होऊन विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे, प्रसन्न होऊन विघ्न हरावे. नम्र कलेचे सार्थक व्हावे तुझ्या कृपेने, यश कीर्तीचा बहर येऊ दे घरा, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा.
हे शिवशंकर
वंदन करुनी तुझला देवा, रसिक जनांची करितो सेवा, वंदन करुनी तुझला देवा. रसिक जनांची करितो सेवा, कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा, कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा.